युनिसेफ आणि SBC 3 आणि रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत आमची उर्मिला या कार्यक्रमांतर्गत जळगाव तालुक्यातील म्हसावद बोरनार जिल्हा परिषद गटातील वावडदा ग्रामपंचायतच्या परिसरात बाल विवाह निर्मूलन या विषयावर कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेडिओ मनभावनचे केंद्रप्रमुख अमोल देशमुख सर यांनी केलं तर वावडदा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश वाडेकर यांनी सूत्रसंचालन केलं. बालविवाह निर्मूलन या विषयावर मुख्य मार्गदर्शक भानुदास येवलेकर हे होते. या संदर्भातील आपण बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित रेडिओ वृत्तांत ऐकणार आहोत.
समस्त गावकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वावडदा या ठिकाणी आपण चाइल्डलाईन ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत बालमजुरी किंवा मुलांचे जे लैंगिक शोषण होते, मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही संस्था अतिशय मोलाचं काम जिल्ह्यात, नवे महाराष्ट्रात, नवे देशात अतिशय जोमाने या संस्थेचं काम चाललं आहे. आपल्याला आज ह्या संस्थेमार्फत आलेले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर चाइल्डलाईन चे आदरणीय भानुदास येवलेकर सर यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. अतिशय मोलाचं मार्गदर्शन. हा कार्यक्रम आपण शाळेतल्या हॉलमध्ये ठेवलेला होता, पण अचानक त्या ठिकाणी दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळे आपण हे स्थान बदलवलेलं आहे. तसेच दुसरे आमचे मित्र की जे रेडिओ मनोभावनचे केंद्रप्रमुख आहेत, त्यांचं सुद्धा एक अमोल देशमुख म्हणून एक उत्कृष्ट अशा प्रकारचं काम त्यांचं असतं. त्यांचं नेहमीच समाजाच्या उत्थानासाठी, विकासासाठी, एक समाजाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचं काम खूप अमूल्य अशा प्रकारचं आहे. ते सुद्धा आलेले आहेत आणि चाइल्डलाईनच्याच असिस्टंट सहाय्यक म्हणून आदरणीय सिद्धी वाडीकर मॅडम या सुद्धा आपल्यामध्ये आहेत. या तिघं पाहुण्यांचं मी आपल्या ग्रामस्थांच्या सर्व बंधू भगिनींच्या वतीनं मी त्यांचं शब्द सुमनांनी आधी स्वागत करतो. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हा कार्यक्रमामध्ये आपल्याला योग्य अशा प्रकारचं चांगलं मार्गदर्शन ते करतील आणि आपण ते शांतचित्तानं ऐकावे अशी मी त्यांना विनंती करतो, तुम्हाला विनंती करतो. आणि पुढील सूत्र साहेबांच्या हाती देतो.
धन्यवाद सर. जसं की सरांनी सांगितलं की चाइल्डलाईन मध्ये काम करताना म्हणजे आपल्या सोबत तज्ज्ञ आहेत. युनिसेफ आणि SBC 3 यांचा हा जो कार्यक्रम आहे तो रेडिओ मनभावन सुरू झालेला आहे आपल्या MJ कॉलेजमध्ये. तिथून आम्ही काम करतोय. संपूर्ण समाजासाठी ते काम आहे. इथे आशा आपल्या अंगणवाडी ताई आहेत, यांनाही माहिती आहे. आम्ही यांच्यासोबत सुद्धा आरंभ म्हणून काम करतो, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी. तसंच मुलांच्या विकासासाठी सुद्धा आपण एक काम करतो. आणि बालविवाह हा एक फार मोठा प्रश्न आहे. तो समाजाला भेडसावतो, तो येणाऱ्या पिढ्यांना भेडसावतो आहे. त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज युनिसेफ आणि SBC 3 माध्यमातून, रेडिओ मनभावनच्या माध्यमातून घेत आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपले जे मार्गदर्शक आहेत आजच्या विषयाचे, श्री भानुदास येवलेकर सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आपण सर्व ऐकण्यासाठी इथं आलेले आहोत. नवे हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपण एक जागरूक नागरिक म्हणून, कर्तव्य म्हणून बालविवाह थांबवले पाहिजे. जिथे कुठे बालविवाह होत असतील त्याची माहिती तुम्ही संबंधितांना द्यायची आहे. तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं सुद्धा, म्हणजे तुमच्या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. परंतु एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून व्हावं हाच आमचा यामागे याच्यामध्ये उद्देश आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही तुमच्यात आणि भानुदास सरांमध्ये मी जास्त वेळ राहत नाही. मी आमंत्रित करतो भानुदास येवलेकर सर, आपण मार्गदर्शन करावं.
धन्यवाद. मी आपल्या सर्व माननीय सरपंच सर, देशमुख सर आणि उपस्थित ग्राम सदस्य आणि नागरिक तुम सगळ्यांचं मी चाइल्डलाईनच्या वतीने मी स्वागत करतो. काल म्हणजे उद्या 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर माहिती तुम्हाला कसला दिवस आहे? 14 नोव्हेंबर बालदिन आहे आणि देशाचे पहिले पंतप्रधान त्यांचा जयंती. ओके, तर हा जयंती म्हणून पूर्ण देशभरामध्ये बालदिन साजरा होतो आणि ह्या बालदिनच्या पूर्वसंध्येला बालविवाहाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय हे अधिक मला विशेष वाटतं. सरांनी सुरुवातीला सांगितलं की चाइल्डलाईनचं मी काम बघतो. मी भानुदास सेवलेकर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे आणि चाइल्डलाईन ही पूर्ण देशभरात काम करणारी, एक शासनाच्या सहकार्याने चालवणारी जाणारी, म्हणजे केंद्र शासन महिला बाल विकास मंत्रालयाच्या तर्फे चालवली जाणारी संस्था आहे. लहान मुलांमध्ये काम करणारी संस्था म्हणजे काय? जे 0 ते 18 वयोगटामध्ये जे काही मुलं येतात, मुली येतात, त्यांच्या ज्या काही समस्या असतात, मग बालमजुरी असेल, बालविवाह असतील, लैंगिक शोषण असेल, घरोघरती हिंसाचार असतील, रस्त्यावर भीक मागणारे मुलं असतील, काही मेडिकलचे केसेस असतील, ज्या काही केसेस असतील त्या आमच्याकडे येतात. आमच्याकडे येतात म्हणजे आम्हाला कशा कळतात? तर एक टोल फ्री क्रमांक आहे 1098-1098, हा टोल फ्री क्रमांक आहे. ह्या टोल फ्री क्रमांकाला जर कॉन्टॅक्ट केला तर तो मुंबईत जातो हेड ऑफिस, आणि तिथून पुढच्या क्षणाला लगेच आम्हाला ती केस मिळते आणि त्या केसवर आम्ही काम करतो. साधारण अशा स्वरूपाचं काम आमचं आहे. आम्ही जिल्हास्तरावरती गेल्या 2018 पासून जळगावमध्ये सुरू झालेले आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान हा एक मोठा ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून हे कार्य केलं जाते, ही संस्था चालू जाते. मी आणखी पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, साधा सिंपल प्रश्न आहे, फक्त मला तुम्ही सांगा, त्यामुळे मला कळेल की आपण जो विषय म्हटला आहे बालविवाह निर्मूलन, तर सध्या शासनाची काय अट आहे विवाहाच्या वयासाठी? कोणी दोघा तिघांनी? मुलीचं वय 21 वर्ष आणि मुलाचं 21 च्या पुढे. ओके, म्हणजे पुढे म्हणजे किती? 30, 50, 60, 24 वर्ष. आणखी?
18 वर्ष मुलीचं आणि 22 वर्ष
मुलाचं. ओके, आणखी?
आता बदललेलं
नाही, अजून बदल झाला नाहीये, तो विचाराधीन आहे. अच्छा, हा म्हणजे कायद्याने आपल्याकडे जे वयाचं जे आहे, मुलीचं वय वर्ष 18 वर्ष म्हणजे 18 वर्ष पूर्ण आणि 21 वर्ष पूर्ण. आता एक मला सांगा, तुम्ही सगळे सरपंच साहेब सहित सर्व तुम्ही गावाचा कारभार चालवतात, हे खरंच होतं का नियमाने आपल्या गावामध्ये? नाही होत ना. मग ही आपली नैतिक जबाबदारी असताना आपण काय करतो यामध्ये?
एक
डोळे झाकपणा करतो. का असं करतो आपण? म्हणजे तर कायद्याने तर आपण खुर्चीत बसलोय, तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की मुलगी 18 वर्षाची नाही आहे, हा मुलगा 21 वर्षाचा नाही आहे, तरी आपण कधीतरी बोलतो का थांबवत नाही आपण असं, किंवा याच्यामध्ये आपण का हात घालत नाही, काय रिक्स घेत नाही? ही रिक्स वाटते का तुम्हाला? आपण चर्चा करू. मी फक्त 2-4 हात होता म्हणून जाऊ द्या. ओके, मान्य. मी एक सांगतो, फक्त क्लिअर करतो. आपण आहे ना चर्चा स्वरूपात हे बोलणार आहे. मी एकटा काहीतरी तुम्हाला एक 15-20 मिनिटं अर्धास मांडतोय, तुम्ही ऐकलंय कार्यक्रम छान झालं टाळ्या वाजून, असं नाही आहे. आपल्याला समाजाचं काम करायचं आहे, समाजाचा ज्वलंत विषय म्हणून आपण चर्चा स्वरूपात आपण बोलूया. तर काय वाटतं तुम्हाला? माहिती, मुलगी लहान आहे हो, मग 18 वर्ष काय, 18 वर्षाच्या आतलीच असते. लहान म्हणजे कमीत कमी किती लहान असते तुम्ही पाहिली आहे? 16 वर्ष 17 वर्ष. ओके, मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये 13 वर्षाच्या मुलीचं लग्न थांबू झालोय. 13 वर्षाची मुलगी म्हणजे छोटीशी. तर अशा मुलीचं लग्न आम्ही थांबवलंय. तर ज्यावेळेस तुमच्या समोर अशा लहान मुलीचं लग्न होत आहे, कायद्यानं होत नाहीये, तरी पण आता दादा म्हटले की 2-4 हात होत आहे, होऊ द्या, असं सगळ्यांचं मत आहे की काय असतं? आणखी काय असतं?
नाही, ते
चुकीचं आहे. पण ते चुकीचं आहेच ना, तरी पण तुमच्या समोर एखाद्या गल्लीमध्ये, तुमच्या समाजातलं, तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुमच्या मैत्रिणीचं, शेजारी एका लहान मुलीचं लग्न होत आहे, लहान मुलाचं लग्न होत आहे आणि आपण बघतोय ना, आपण अक्षर टाकून येतोय, हे चुकीचंच आहे. पण त्यावेळेस मनामध्ये असणारे मुलगे किती लहान आहे, थोडं शिकू द्यायला होतं, असं मनात कुठेतरी येतं ना, मग त्यावेळेस आपण गप्प काय राहतो? मला याचे उत्तर पाहिजे थोडे. अनेक ठिकाणी हा माझा उत्सुकतेचा प्रश्न. आई वडिलांचा सपोर्ट तर असतोच ना, पण आपण एक नागरिक म्हणून आपण सांगू त्याच्या, हा जे कोणी थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरोधामध्ये जास्त जास्त ओके भांडण होतं गल्लीत होतो किंवा समाजामध्ये, अरे आपला समाजाच्या ना हा आपल्याच याने असं केलंय, नातेवाईक आपल्याच नातेवाईक आपल्या विरोधामध्ये असतात. नाश पाडला बडा खर्च केला ओके. आणखी काय कारण आणखी आणखी हा हा बरोबर आहे की पूर्वीच आता एकूण जे वातावरण आहे बरोबर ना, सध्या जे वातावरण आहे मोबाईल हातात पडलं आहे तर बाबा नको मुलीचा किंवा मुलाचा वाकडा वाय पडायला त्याच्यापेक्षा पिवळे हात करून टाका पटकन असा एक विचार आहे ओके. आणखी की आता अरे मुलगी मोठी झाली आहे आता नको बा पटकन करून टाका, दोन नातेवाईक सांगता येईल मुलगी मोठी झाली आहे. मोठी झाली म्हणजे काय, खरं तर ती उंच झालेली असते, वया नसते बऱ्याच वेळा ती की नाही मी असं पण आहे. हा हा बाबा तुम्ही काहीतरी सांगतात सांगा. अच्छा नाही मग तुमच्या वेळेस पण म्हणजे आता पण होता, तुमच्या वेळेस अधिक लहान मुलाचे व्हायचे, तुमचं वयाच्या 9व्या वर्षी झालंय, मग तुम्हाला आता खंत वाटते का काय वाटते? खंत वाटत नाहीये. अच्छा नाही मग काय सांगू बा. बरं बरं ठीक आहे. तर असे वेगवेगळे कारण आपल्या समाजामध्ये आहे, ते मुलगी वयात येते लग्न करून टाकलं पाहिजे, मुलीचा पाय वाकडा पडू शकतो का म्हणून बापाला जबाबदारी असते, हा नंतर ती कुठे नको वाया गेली पाहिजे समाज काय म्हणेल, अशा वेगवेगळ्या प्रथा चालीरीती दडपण अशा माध्यमातून किंवा आणखी एक कारण असतं, हातचं वळण चांगलं करून टाकानं. आतापासून बघत राहू मुलगा बघायला 2-3 वर्ष लागतात, चांगलं आलं तर उरकून टाकू म्हणजे काय म्हणतात ते की आई वडील त्या मुलीला जबाबदारी म्हणजे काय ओझ समजतात ना, डोक्यावरती ओझ आहे बरोबर ना. ती मुलगी म्हणजे मला सांगा की खरंच आपली मुलगी घरामध्ये ओझ असते का हो, मग तरी पण ही मानसिकता पण नाही ओझ नसतं. तुम्ही एका एका प्रश्नाची नाही मग हा संशय काय असतो खरं तर, आपली पण पत्नी ही कोणाची तरी मुलगी असते नाही का काळी, आपली मुलगी आपली आपली बहीण पण असते ना, नाही आई वडिलांना काय केलं पाहिजे म्हणायचं, मग त्याला हाच पर्याय आहे की लग्न करून टाकावं तिला पटकन.
काय करायचं जर ती जर शाळेत जाते
नाही नाही आता मला सांगा, ज्या लहान मुलींचं लग्न होत आहे सगळ्याच मुली आशा करतात का हो, आशा किती टक्के असेल किती मुले समजून घ्या, तुमच्या गावामध्ये वर्षभरात 50 लग्न झाले मुलींचे, 50 पैकी 25 मुली ह्या 18 पेक्षा लहान आहे, मग त्या 25 मुलीच्या जवळ त्यांच्या असेच काहीतरी अफेअर वगैरे आहे असं असेल का? तरी पण फक्त 3-4 मुलींचं असं असेल की बाबा नाही मुलगी बाबा आता सांभाळली पाहिजे बरं का. हा आपली मुलगी पण जाऊ शकते संशयामुळे करून टाका म्हणजे भीतीच ना, पण ही भीती आली कुठून हो काय मला कळत नाही अशी. हे मोबाईल आता 15 वर्षापासून मोबाईल आले, त्याच्या आधी पण तर होतच होते ना, हा कायदा तर गेल्या 25 वर्षापासून मोबाईल पासून जास्त झालं, पण तरी पण बालविवाह होत होते ताई बरोबर आहे ना. म्हणजे आता असं झालंय आम्ही आता मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही जो जो 130 पेक्षा जास्त बालविवाह आम्ही थांबवले. हा मग आता आम्हाला वाटायला लागलं अरे बालविवाहाचं प्रमाण वाढलंय बरं का, पण असं लक्षात आलं हे दिसायला लागलंय समाजामध्ये जनजागृती यायला लागलं, लोक कळायला लागले, बरेच पालक पण आता नाही ठीक आहे आमचं चुकलं साहेब, ज्यावेळेस आम्ही एखाद्या गावात जातो तो विवाह थांबवतो आणि ज्यावेळेस त्या पालकांना भेटतो व तुम्ही काय करतात माहिती आहे का, याचे इफेक्ट तिच्या जीवनावरती काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मुलगी आपली जबाबदारी आपलं डोक्यावरचं ओझं घेत आहेत त्यावेळेस तिचं पटकन आपलं डोक्यावरचं काय गळ्यातला फास आहे बाबा हा फास पटकन दुसऱ्याच्या गळ्यात टाका तिचं लग्न करून द्या असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला आपणच आपल्या मुलीला गळ्याला फास लावला हे तुमच्या लक्षात येत आहे का? बरोबर ना. अरे बापरे महा, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला सगळं माहिती आहे.
मी याच्यामध्ये आलेली तिथं ऑफिसला.
हा तर 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 तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस ना तुम्ही सांगा, हा आपण आपला डायरेक्टली इनडायरेक्टली हा आपल्या राष्ट्राला सुद्धा आपण आपला काय म्हणतो धोका उत्पन्न करतोय. कशासाठी एक बाब तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस 18 वर्षाच्या मुलीचं आतलं वय होतं, वय वर्ष 18च्या आतमध्ये मुलीचं वय होतं आणि 21 वर्षाच्या मुलाच्या आतलं वय होतं, तर काय होतं, कायदा आहे ठीक आहे, लग्न करून टाकलं शिक्षा पण होईल मान्य, पण त्या मुलीसाठी काय होतं कधी विचार केला आहे का? म्हणजे तायांना तुम्ही बसल्यात, तुम्ही यातून गेला पण असाल, तिची कुठलीही शारीरिक वाढ झालेली नसते. ओके, वय वर्ष 15 वर्षी 14 वर्षी ज्या लग्न होतं आणि ज्यावेळेस आमच्याकडे अशा अनेक केसेस आहे, उशीर आली आहे, लग्न होऊन गेले आणि त्यावेळेस तिला 4th महिना चालू आहे, 5वा महिना चालू आहे, शासन आम्ही सुद्धा हातभर असतो, करायचं काय? लग्न मोडायचं? मोडता येणार नाही. आई वडिलांना शिक्षा करायची, ते अज्ञान होते. नवऱ्याला मध्ये टाकायचं का? नवऱ्याला मध्ये, कारण तो बलात्काराचा गुन्हा होतो, तो बलात्कार असतो का? नाही, पण गुन्हा तर बलात्काराचा होतो, म्हणून त्याला 10 वर्ष मध्ये टाकायचं. करायचं काय? किती प्रश्न उत्पन्न होतात. हा झाला कायद्याची बाजू. त्या मुलीची बाजू, तिला काय कळतंय, लग्न झालंय, संसार आहे, मी गर्भधारणा केली, मला मूल होणार आहे, तिला एवढंच कळतंय, पण आणखी तिच्या शरीरामध्ये काय काय होणार आहे, येणाऱ्या मुलाची काय अवस्था राहणार आहे, हे कधी विचार केलाय का? तिची वाढ पूर्ण झालेली नसते, समाजाच्या प्रेशरनी, घरच्या प्रेशरनी, याच्यामुळे तिचं लग्न करून टाकतात. ती जाते, तिला वाटतं अरे वा चांगले म्हणतात, माझ्या मोठ्या बहिणीचं मग लग्न झालं होतं, चुलत बहिणीचं झालंय, मावशीचं झालंय, ती घरात बघितलं, माझं पण होतं, त्यामुळे तिला आनंद वाटतो. पण तिच्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलंय हे तिला कळतं का? मी आत्ता गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये एवढ्या प्रचंड केसेस पाहिले, डोळ्यात अश्रुताई काय सांगू. तर म्हणजे अजूनही माझ्या काटा येतोय. कोरोनामध्ये वय वर्ष 19, वय वर्ष 18, नवरा कोरोनामुळे गळ्या 2 पोरं हातात, काय करावं तिने, काय करावं तिने? वडील शेतमजूर करतायत, त्यांचं 2 वेळेचं पोट भरता येत नाही, इनी कुठे जावं 2 पोरांना घेऊन? मग तिने वारंवार मार्गाला जावं, कसं पोट भरावं? अशा केसेस पाहिल्या आम्ही. त्या मुलांना आम्ही बाल संगोपनाच्या केसेस दिल्या आहेत, शासनातर्फे 1100 रुपये मिळतात, तुम्हाला माहिती असेल बालसंग केसेस आहे. अशी अवस्था आहे. कधीतरी विचार केला आहे की उद्या उठून काही झालं तर ह्याचं काय होणार आहे, तिचं आयुष्य काय राहणार आहे? दिवसेंदिवस जमाना कसा येतोय. पूर्वी मोठं कुटुंब होतं, एखादी मुलगी कुठल्या तरी कारणामुळे घरी आली तर तिचं सहजतेने तिचं मुलांचं वगैरे होऊन जात होतं. तसं राहिलंय का आत्ता? त्या आईबापांचं शेतमजुरी असतील, छोटीशी शेती असेल, त्यांचं पोट भरणं मुश्किल होतं आहे. शेतकऱ्यांचे काय हाल चाललं तुम्हाला माहिती आहे बरं का? जर शेतकरी असेल तर, सर्वच असेल असं नाही आहे बरं का? अशी अवस्था आहे. त्यावेळी ज्यावेळेस मुलाला जन्म देते, परिपूर्ण वाढ झालेली नाही आहे, मुलगा मतीमंद निघाला, काय राहील तिच्या जीवनामध्ये पुढं? असं होतं ना तर असं होण्याचे चान्सेस भरपूर असतात. हां, तिला पुन्हा मुलगी झाली, काय होतं? अरे मुलगी झाली, अजूनही आहे ना, अरे मुलगा झाला तर सगळं एकदम आनंदाने एकदम मोठा कार्यक्रम करतो. मुलगी झाली असे फार कमी कुटुंब आहे की आम्हाला मुलगी झाली घरामध्ये, बरोबर आहे की नाही? तर तिच्या जीवनामध्ये असा प्रसंग असतो, मुलगी चांगल्या घरात गेली, पैसे, शेतीबाडी चांगली, नोकरी चांगली, तर ठीक आहे, तिचं नशीब, पण बाकीच्यांचं काय? आता हे एखाद्या मुलीचं जीवन आपण आपल्या हाताने घोटतोय की नाही, तिचं गळा दाबतोय की नाही, आई वडील असो, समाजातले आपण असो, म्हणून असं आहे की नाही? तुम्ही सगळे शांत आहे, म्हणजे आपण जबाबदार आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही? हे कुठेतरी कसं थांबणार आहे? थांबा, हे कसं थांबणार आहे मला सांगा बरं, थांबेल कसं? हा विषय कायदा एका बाजूला सोडून द्या, कायदा नाही आहे, आपण आपल्या वावरत्याच्या गावातला विचार करू, हे कसं थांबेल? की यापुढे असं ठरवता येईल काय, यापुढे आमच्या गावामध्ये 18 वर्षाच्या आतल्या मुलीचं लग्न होणारच नाही, आपण असं ठरवू शकतो का? नाही, मग बोललं पाहिजे ना दादा, असं बोलू शकणार नाही असं तुम्ही कसं म्हणताय? असू द्या ना. हे बघा, एक काळ असा होता की देश स्वातंत्र्य होणारच नाही, पण क्रांती झाली, देश स्वातंत्र्य झालाच की नाही? 370 कलम कधी रद्द होणारच नाही असं माहिती तर कोणाला स्वप्नामध्ये? पण केला झालं का नाही? मला सांगा, एखादी गोष्ट होणार नाही असं कसं म्हणतायत? होणारच नाही, जगामध्ये काही शक्य नाहीये, कायदा आहे की नाही? हा म्हणजे तुम्ही मग तुम्ही सगळ्या म्हणून एकत्र आहे की आपल्या गावामध्ये, देशाचं जाऊ द्या, बाकीच्या खेड्यात जाऊ द्या, कुणा समजा, आमच्या समाज, आमच्या गावामध्ये ह्यापुढे कोणत्याही समाजातल्या मुलीचं 18 वर्षाच्या आतलं लग्न होणार नाही. काय करायला लागेल? त्या त्या समाजाच्या लोकांना एकत्र करा, समजून सांगा, कायद्याने समजून सांगा. आणखी आपण मेडिकली दृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या, तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या बाजू आपण मांडू, काय काय होऊ शकतं बरं का? म्हणजे ज्यावेळेस एक मुलीचं लग्न करताना अख्खं कुटुंब कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं आपल्याला लक्षात येतच नाही. तिच्या नशिबाला दोजून आपण उपयोग होतो, पण तिच्या नशिबाचा भाग म्हणून आपण पण तिची 4 बोटं आपल्याकडे पण असताना हे आपण विसरतो, सोयीनुसार विसरतो, बरोबर ना? मग त्यामुळे ठरवा तुम्ही, ग्रामसभा असते, सरपंच साहेब तुम्ही पुढाकार घेऊन, तुम्ही एक शिक्षक पण आहात, ही बाजू चांगली करतात, की यापुढे होणार नाही. कोणाला कोणातरी वाईटपणा घ्यावा लागेल, कोणाला पुढाकार घ्यावा लागेल, ते होणार नाही. क्रांती अशी घडत नाही, 2 दंडे बसतात, पण क्रांती प्रत्येक ज्याने क्रांती करायला गेलं त्याला यश मिळालंच आहे, आणि काही विषय नाही आहे. तुम्ही सगळे नेते लोक एकत्र या, तुम्ही ठराव पास करा, ठराव पास करा, कायदा आहे, ठराव पास करण्याची गरज नाही आहे, तरी पण ठरवा तुम्ही, शपथ घ्या, यापुढे आमच्या गावामध्ये 18 वर्षाच्या आतल्या मुलीचं लग्न होणार नाही. ठरवा तुम्ही, त्या त्या गावातल्या प्रमुखांना बोलवा, एखाद्या वेळेस तुम्ही कलेक्टर साहेबांना बोलवा, SPना बोलवा, आम्ही पुन्हा येऊ आणि त्यांना सांगा की आम्ही ठरवलंय, तुमच्या गावाचा गौरव होईल तुमचा. हा, आणि त्या वर्षापासून काही नाही, सुरुवातीला त्रास होईल, तुला काय वस्त्र भो काय होत नाही, पण मुलीच्या पायावर निदान तिला ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण करू द्या. तिच्या पायावरती उभी राहील ती आपली बेटी आहे. उद्या कुठल्या तरी प्रसंगामुळे तिच्यावरती कुठल्या आयुष्यात प्रसंग आला तर तिने कोणापुढे पदर पसरवता येऊ नये म्हणून तिला एवढ्या पायावरती उभं करता येईल का? तिला एखादा कोर्स सुरू करता येईल का? पायावरती उभी राहताना नाही ग्रॅज्युएशन करणं शक्य, इतके लोक ग्रॅज्युएट झाले बेरोजगारी काय करणं असं तुमच्याकडे उत्तर असेल कदाचित, पण तिला लिहिता वाचता येईल, तिच्या आयुष्यात कुठली संधी कुठल्या रूपाने उभी राहील सांगता येत नाही. संधी आली पण डॉक्युमेंट नाही आहे तिच्याकडे, शिक्षण नाही आहे, असं होता कामा नये, बरोबर ना? तर तिच्या तिला शिवण क्लासच्या आपल्या ग्रामपंचायत माध्यमातून अशा मुलींसाठी शिक्षणाचे उभं राहण्यासाठी काही कोर्सेस सुरू करता येईल का? त्यासाठी आमची केशवस्मृती प्रतिष्ठान तुम्हाला सहकार्य करेल वेगवेगळ्या माध्यमातून. आम्ही आमच्या सेवावस्ती विभाग आहे, हरी विठ्ठल नगर जवळातला भाग आहे, तुम्ही ऐकून असाल, त्या ठिकाणी शेरका ग्रामीण काय सर्वसाधारण 19-20 परिस सोडली तर सर्व सारखा आहे. आम्ही तिथं महिलांना माननीय कुलगुरू साहेबांशी बोलून आम्ही तिथल्या सेवावस्तीमध्ये आम्ही महिलांना बेसिक आणि ॲडव्हान्स 2 कोर्सेस सुरू केले आणि त्या कोर्सचं सर्टिफिकेट विद्यापीठ देतं. आणि ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं काम करायला जाता त्या समाज अख्खी दुनिया पण तुमच्या पाठीशी असते. आणि आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाने आम्हाला 10 चांगल्या मशीन त्यांनी देऊ केल्या, मोफत दिल्या. तुम्ही तुमच्या महिलांना शिकवा, उभं करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. लागलं आणखी सांगा, आणखी पुढचा आम्ही कोर्स सुरू करतोय. ज्या जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तोपर्यंत महिलांसाठी काही करत नाही तोपर्यंत समाज पण तुमच्या पाठीशी येणार नाही. मग शेवटी केवळ महिला सबलीकरण हे केवळ भाषण देण्याचे विषय आहेत का? बरोबर की नाही? विवाह निर्मूलनाचं चांगलं भाषण झालं, एवढे करायला त्यांनी सांगितलं, भाषण दिलं, चांगलं काहीलं, टाळा एवढा पुरता आहे का? तर मला वाटतं जर मी इथं आल्याचा जर कधी उपयोग होईल, मला समाधान कधी वाटेल, ज्यावेळेस पुढच्या वर्षी किंवा मध्ये मी आल्यानंतर मग आम्ही आमच्या बाल 3 विवाह होता होता आम्ही थांबले. दवंडी द्या, होण्यापूर्वी सांगा, दोघं भाषा बोला, कायद्याची भाषा पण बोला, आम्ही ठरवलेलं आहे होऊ देणार नाही. आणि जर का गावात अशा प्रकारचं होत असेल तर आम्ही कायद्याने कारवाई केली, कारवाई करू, कडक कारवाई करू. जा थोडं एखाद्याच्या विरोधामध्ये, कोणासाठी आहे? जे विरोधात वाटेल त्यांना की आमच्या विरोधात जातात, कदाचित त्यांना उद्या चांगलं वाटेल नाही बाबा हे समाजासाठीच होतं, असं होऊ शकतं. असं ठरवता येईल का आपल्याला? मला उत्तर द्या. आपल्या वावरद्या याच्यामध्ये असं ठरवता येईल का?
प्रत्येकानं जर मनावर घेतलं, प्रत्येक पालकांना,
तुमचे चेहरे माझ्या लक्षात येत आहे, मी वाचतोय, म्हणजे मांजराच्या गळ्यात घोंटा कोण बांधणार असं नाही ताई, त्याला तुम्ही हे करू नका, म्हणजे तुम्ही त्याला अशा पद्धतीने करू नका. मॅडम तुम्ही एक महिला आहे, निदान मी माझ्या घरात माझ्या समाज मी होऊ देणार नाही असं का नाही पुढे? सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे, फक्त काय जयंतीलाच तिचा पुष्पहार घालायचा का, पेपरात बातमी द्यायची का? ज्यावेळेस सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये किती कठीण काळ होता की महिलांना डोक्याचा पदर सुद्धा पडला तरी चालत नव्हतं समाजामध्ये, अशा काळामध्ये त्यांनी रस्त्यावरती येऊन महिलांना शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांना माहिती ना त्यांची, आपण त्या शाळेमध्ये शिकलोय, त्यांना शेण गारा दगड किती मारहाण झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नी दोघांनी केल्या. हे कोणा आज तुम्ही जिथं बसतात कोणामुळे बसतात तुम्ही इथं? त्या सावित्रीबाई फुलेंमुळे, बरोबर ना? त्या काळात त्यांनी सुरू केलं म्हणून आज तुम्ही तो दिवस बघतायत ना. तर हे पण कधीतरी कोणाला तरी पुढाकार घेऊन, तुम्ही एकट्या नसेल तुम्ही सगळ्या मिळून एकत्र, असं जर केल्यानंतर होणार नाही का बदल? मला सांगा, बदल होणार नाही का? नाही. मग हा बदल करायला तुमची मान्यता आहे का? मन तुमचं काय सांगतं? तुम्ही तुमच्या छातीरात ठेवा आणि सांगा माझं मन काय सांगतं, सांगा बरं. हा बदल आपण करूया का? करूया ना, माझ्या समाधानासाठी नाही, तुमच्या आपल्या गावातल्या मुलींसाठी. असं करणार का बदल? मग मला वाटतं येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये अशी बातमी पेपरामध्ये वाचू का मी, वावडद्या ग्रामपंचायतीने झालेल्या ग्रामसभेत असा ठराव केला किंवा असं सगळ्या ग्रामस्थांनी असं ठरवलंय, यापुढे गावातल्या कुठल्याही मुलीचं 18 वर्षाच्या आतल्या मुलीचं लग्न होणार नाही, असं अशी बातमी वाचू का मी? असं होईल का? सांगा ना, एका तोंड एका मनाने सांगा, दोघं तिघच म्हणताय. नाही होतील नाही असं नको सांगा, होईल ती जबाबदारी माझी. स्वतःची मुलगी डोळ्यासमोर आणा तुम्ही, कशी होती काय होती. तर मला वाटतं बंधू भगिनींनो, असं कठोर पाऊल उचलला की थोडा त्रास पण होईल, पण ते क्रांतीचं एक पाऊल राहील. आणि ही क्रांती कुठूनही होऊ शकते, ती फक्त दिल्लीतनं किंवा मुंबईतून पुण्यातून झाली नाही, एखाद्या खेड्यागावात पण होऊ शकते. आपण करूया ना, जळगाव जिल्ह्यातलं पहिलं आदर्श गाव जिथं येत्या वर्षभरामध्ये कुठलंही 18 वर्षाच्या आतल्या मुलीचं विवाह झालं नाही, होऊ द्या ना, कळू द्या ना, आदर्श घेतात. हाय की नाही, आदर्श ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळतो का नाही? स्वच्छता असते, पाणी मिळतं, सगळ्या सुखी सुविधा मिळतात. मग इथंच काय गोष्ट आहे सांगा ना. हा, इतर लोक तुमच्या ग्रामपंचायत बघायला येतील ना, का नाही आपले ग्रामपंचायत अशा पद्धतीने आदर्श होऊ शकत? मुख्यमंत्र्यांनी आपला ग्रामपंचायत पुढच्या 5 वर्षात आलं पाहिजे आमच्या ग्रामपंचायत बघायला. करूया ना, हा देश आपला आहे, आपण करू ना. देश कशाने बनलाय? तुमच्या आमच्यामुळे बनलाय. लहान लहान गावातून देश बनलाय. असं काही नाही की फक्त मोदीजी, मी अख्खा देश म्हणून पूर्ण एक आपले नरेंद्र मोदीजी आहेत माननीय पंतप्रधान, असं नाही ना. तुम्ही आम्ही पण आहोतच ना, बरोबर आहे की नाही? तर बंधू भगिनी सांगण्यासारखं भरपूर आहे. तर मला वाटतं एवढं पुरेसं वाटतं हा एकूण ह्या बालविवाह निर्मूलनासाठी. आणि पुन्हा बाकीच्या बद्दल पण थोडा विषयाला हात घालतो. आम्ही आठवड्याभरात वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ठरवलेले आहे. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर बालदिनापासून तो 20 नोव्हेंबर बाल हक्क दिन. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मुलांचे सुद्धा कायद्याने हक्क आहेत, पण ते लहान मुलं कुठे कोर्टात जाऊ शकत नाही, कुठे केस करू शकत नाही, काही नाही, पण कायद्याने त्यांचे हक्क आहेत. जगण्याचा हक्क आहे त्यांचा, प्रत्येक विषयामध्ये सहभागाचा हक्क आहे, कुठल्या विचारण्याचा अनेक हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, त्यांचे सुद्धा हक्क आहे, कायद्याने हक्क आहेत. म्हणून तो 20 नोव्हेंबर हा बाल हक्क दिन आहे. तर आम्ही सप्ताह पाळतो, यामध्ये विशेष करून आम्ही मुलींसाठी कार्यक्रमांचे आम्ही आयोजन केले. तुमच्या गावात पण जर करायचं असेल तर या दरम्यान तुम्ही करू शकतात किंवा नंतर पण करू शकतात. मुलगी वयात येताना तिची मानसिक स्थिती, मुळात ज्यावेळेस तुम्ही मगाशी काढला की तिचं पाऊल वाकडं पडतं, तिच्यात प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या. तिच्या शरीरात होणारे बदल जे असतात, ही आरोग्याची भूमिका समजून घ्या ताई तुम्ही. प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे, ते व्यक्तीन प्रकृती वेगवेगळ्या ज्या असतात आपण म्हणतात, ते प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे. एखाद्या मुलीला हार्मोन्स लवकर बदलतात, एखाद्या मुलीचे हार्मोन्स उशिरा बदलतात. हा जेनेटिकल चेंज असतो, हा हार्मोनल चेंज असतो. याच्यामुळे हा हार्मोनल चेंज जो असतो याचा मनावरती परिणाम होत असतो, त्याच्यामुळे ते त्याच्या वागणुकीवर परिणाम होत असतो की मुली अशा का वागतायत, हे समजून घेतलं पाहिजे. कधीतरी आपल्या मुलीशी आपली मुलगी आपण कधीतरी बोलतो का? बोलतो म्हणजे आपण काय बोललं पाहिजे? की फक्त आईनेच मुलीची दोस्ती केली पाहिजे का? काय वडिलांची दोस्ती होऊ शकत नाही का? ह्या गोष्टी ह्या जर झाल्यात तर मला सांगतो 90% तुम्ही ज्या समस्या मांडल्या ना की मुलगीचा पाय वाकडा पडू शकतो, मुलं मुलींचं काय होऊ शकतो, तुम्ही जी भीती दाखवली ह्या नाहीशा होतील दादा. हे सगळं मानसिकतेशी निगडीत असतं. एकदा का हा विषय ज्यावेळेस आमच्या लक्षात आला की हा वयाचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या हार्मोनल चेंजचा प्रॉब्लेम आहे, एकदा का हे लक्षात आल्यानंतर का तुम्ही तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही एकदा अशा पद्धतीचा तो डॉयलॉग जर सुरू केला, ते आपण घेऊ. आपण एका सत्रामध्ये कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, कुठल्या विषयावर बोललं पाहिजे, कुठपर्यंत बोललं पाहिजे, हा जर विषय केला तर मला वाटतं हे प्रश्न येणारच नाही घरामध्ये. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये बोलण्यासाठी जागा नसेल तरच ती मुलगी बाहेर जागा शोधते, हा विषय लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आला का? मी पुन्हा सांगतो, ज्या घरामध्ये मुलींना तुमचं मनाची भूमिका, मनाची काय अवस्था, बोलण्याची जागा नसेल तर अशी मुलगी किंवा मुलगासुद्धा तो त्यावेळेस तो बाहेर जागा शोधतो. याचं कारण असं आहे, मुलगी वाया जात नाही, मोबाईलमुळे वातावरण बिघडत नाही. वातावरण आपल्या घरातलं बघितलं पाहिजे आपण आधी. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं दिसतं. बरोबर आहे की नाही? याला मान्य आहे की नाही? त्यामुळे आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे बघितलं पाहिजे, मग आपण करू. आणि तो अंधार मिटवता येऊ शकतो. तर मला वाटतं एवढं बरोबर आहे, सांगणं पुरेसं आहे. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते विचारा, आपण एक पुढच्या काही वेळात प्रश्न असेल ते विचारा, आपण चर्चा करू आणि मी नंतर माझे दोन शब्द थांबवतो. हा जो बालदिनानिमित्त आम्ही कार्यक्रम करतोय, त्यानंतर पण करू, तर आम्ही काही मुलींसाठी विशेष कार्यक्रम आम्ही केले. त्यामध्ये हायस्कूलच्या मुलींसाठी घ्या किंवा गावात पण घ्या, इथं आपल्या गावामध्ये ना, तर मुलींसाठी घ्या. मुलींसाठी आमच्याकडे काही तज्ज्ञ लोक आहे, जे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवलेलं आहे. ओके, आणि मुलींपेक्षा पण की नाही, मुलींसाठी घेऊच घेऊ पण आपल्या महिलांसाठी पण बोलवा त्या निमित्ताने. आणि हा विषय काय आहे नेमका, कुठल्या पण आजाराचं निदान जर प्रॉपर कळलं तर आजार पटकन बरा होतो की नाही. हा एक आजार आहे, तो मानसिकतेशी निगडीत आहे. आजार म्हणण्यापेक्षा पण असं म्हणू हे काही मानसिक निगडीत, तो विषय एकदा आपण समजून घेतला तर आपोआप सहा गुंता सुटत जाईल असं मला वाटतं. आणि मी माझे दोन शब्द संपवतो. मला इथं हा विषय मांडण्याची संधी दिली म्हणून मी आपले तुमच्या ग्रामपंचायत आणि युनिसेफ आणि रेडिओ मन भवन यांचे मी आभार मानतो आणि माझं मी बोलणं संपवतो.
सर्व आदरणीय ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आपल्याला आज खरोखर एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं. ते असं की मुलगी म्हणजे ओझं नसतं, आपल्या घरातलं वातावरण हे आपण अतिशय चांगलं ठेवलं पाहिजे, मुलींची वाढ योग्य पद्धतीनं करायला पाहिजे, सुसंस्कृतरित्या किंवा एक चांगल्या प्रकारे जर तिला वाढवलं तर मुलगी ओझं अजिबात नसतं. आज आपण समाजात पाहतो बऱ्याचशा परीक्षांमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आज महिला मुली या सर्वच क्षेत्रात मेरिटोरियस काम करतायत. बघा, तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, त्या परीक्षामध्ये मुलांपेक्षा मुलींचं मेरिट जास्त असतं. आज म्हणून आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्राच्या मागच्या राष्ट्रपती प्रतिभाताई ही एक महिलाच होती, ती एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकली. किंवा आताच्या सध्याच्या ज्या मुर्मू या आदिवासी समाजातील राष्ट्रपती आहेत, म्हणजे मुली खरोखर या देशाच्या आधारस्तंभ आहेत. मुलांपेक्षा मुली कमी नसतात, किंवा महिलांना मुलींना आपण दुय्यम स्थान देणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. साहेबांनी अतिशय आपल्याला सांगितलं आणि हा एक आपण निर्धारच करूया, साहेबांना आपण एक शब्द देऊया की आम्ही आमच्या गावामध्ये या गोष्टीचा प्रचार प्रसार करूया. आमच्या अंगणवाडी सेविकाताई आशा वर्करताई या ठिकाणी आहे, सगळे अतिशय शिक्षक आहेत. आमचे गुरु आहेत तांबडे गुरुजी, हे इकडे एक शिक्षक बसलेले आहेत आणि सगळ्या समस्त हुशार महिला आहेत. या महिलांनी जर 10-10 लोकांनाही सांगितलं या संदर्भात की बालविवाहाचे अनिष्ट परिणाम काय आहेत, दुष्परिणाम काय आहेत,
वेगवेगळ्या अशा प्रकारच्या समस्यांना मुलींना पुढे लग्नानंतर खूप सामोरं जावं लागतं, खूप दुःख भोगावी लागतात, प्रसंगी त्या मृत्यूसुद्धा पावतात. जसं ताईंनी सांगितलं की डिलिव्हरीच्या वेळेस तिला खूप वेदना होतात, प्रसंगी ती बाळ दगावतं, ती सुद्धा मरू शकते. तर एक सामाजिक जाणीव आपण ही ठेवायला पाहिजे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे आज जे वय आहे 18 वर्ष, त्या 18 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या आधी अजिबात लग्न करू नये. मुलांना जर आपण आईने जसं सरा साहेबांनी सांगितलं की आई जर मुलीची मैत्रीण होऊ शकते तर वडील का नाही होऊ शकत. सरळ सरळ अतिशय फ्रेंडली आणि मैत्रीचं जर वातावरण आपण घरात ठेवलं तर मुलगी अजिबात बिघडत नाही किंवा तिचा चुकीचा पाय पडत नाही. ह्या गोष्टींचं आपण कृपा करून आकलन करावं, समजून घ्यावं. आणि अशा प्रकारचं जर आपल्या गावात तसं आता या आम्ही 2 वर्षापासून मी इथे सरपंच आहे असं एकही लग्न झालं नाही की ती 18 वर्षाच्या खालची आहे. पण आपल्या समाजाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान या गोष्टीला कारणीभूत ठरतं. परंतु आपण जर एकमेकांना याची जनजागृती केली, जर इतरांना आपण सांगितलं की ह्या विषयाचं गांभीर्य जर लक्षात आणून दिलं तर निश्चितच यामध्ये बदल होऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे जर आपण मनावर कोणती गोष्ट घेतली किंवा स्ट्रॉंग डिटर्मिनेशन जर ठेवलं तर निश्चितच कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. असं म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू थिंक. जर तुम्ही विचार केला, सकारात्मक विचार केला तर निश्चितच याच्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. साहेबांचे मी या प्रसंगी खूप खूप आभार मानतो की अतिशय मित्रत्वाने, अतिशय फ्रेंडली असं लेक्चर आहे, व्याख्यान आहे असं कोणताही प्रकारचा आविर्भाव साहेबांच्या बोलण्यातून नव्हता. अतिशय फ्रेंडली वातावरणामध्ये त्यांनी आपल्याला ही गोष्ट पटवून दिली आणि त्याचा अंमल आम्ही करू असं साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो. आणि सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं झालं.
युनिसेफ SBC3 आणि रेडिओ मनभावन 90.8 FM द्वारा प्रस्तुत वावडदा ग्रामपंचायत येथे आमची उर्मिला या कार्यक्रमाअंतर्गत बालविवाह निर्मूलन या विषयाचा रेडिओ वृत्तांत आपण ऐकलात. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 9922333661 या क्रमांकावर कळवा. धन्यवाद.